ಹಿಂದೆ ಸಂದರ್ಶಿತ ಸ್ವಾತ್ಮ ಸುಖಾವಬೋಧೆ ಜನಸ್ಯ ಯೇ ಜಾಂಗಲಿಕಾಯಮಾನೆ ಸಂಸಾರ ಹಾಲಾಹಲ ಮೋಹ ಶಾಂತಯೇ. ಕುಂಡಲೀಕವರದೆ ಹಾರಿ ವಿಠಲ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರಾಮ್. ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥ್ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಸಬ ಸಂತನ ಕೀ ಜಯ. ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ ಸಮರ. ಅರ್ಜುನ್ ಭಗವಂತನ್ನ ತು ಜೆ ತುಜಾವಿಷಯೀ ಸಾಂಗತೋಸ್ ತೆ ಖರಚ ಆಹೆ ತೆ ತಸಚ ಆಹೆ ಆಣಿ ಆತ್ತಾಪರ್ಯಂತ ತಸಚ ಮಲಾ ಸಾಂಗಿತ್ಲ ಗೆಲ ಅಸ ಸಾಂಗತೋ ಆಹೆ. ನಾರದಾದಿಕಾನ್ನೀ ಅಸಿತ ದೇವಲ ವ್ಯಾಸ ಮಹರ್ಷಿನಿ ಅಶಾಚ ಪ್ರಕಾರೆ ತುಜ ವರ್ಣನ ಕೇಲೆಲ ಹೋತ. ಸ್ವತಃ ವ್ಯಾಸದೇವಾನ್ನಿ ದೇಖಿಲ್ ತುಜಾ ಸ್ವರೂಪಾ ವಿಷಯೀ ಜೆ ಸಾಂಗಿತ್ಲ ತೇಚ ತೂ ಮಾಲಾ ಸಾಂಗತೋ ಆಹೆಸ್. ಆಣಿ ಆತಾ ತೂ ಜೆವ್ಹಾ ಸಾಂಗತೋ ಆಹೆಸ್ ತೆವ್ಹಾ ಖರ್ಯಾ ಅರ್ಥಾನಿ ಯಾ ಮಾರ್ಗಾಚ ಅನೋಳಖಪಣ ಮಾಝ ನಾಹಿಸ ಝಾಲ ಅಸ ಅರ್ಜುನ್ ಭಗವಂತನ್ನ ಮ್ಹಣತೋ. याचं कारण गुरु सर्वत्र जरी असले तरी देखील आमच्यासाठी तूच एक गुरु आहेस. पाणी जरी सर्वत्र असलं तरी देखील चातकाला मेघातून पडणारा वर्षाव आहे तोच त्याच्या दृष्टीने खरा. तसं तू जे बोलतो आहेस ते तू जे सांगतो आहेस तेच त्याच्या आधी जे सांगितलं गेलं ते जरी आम्हाला आवडलं तरी देखील आम्ही कुठं रागांगेसी मधुरता गीत सुखची ऐको किंवा जे सांगितलं त्याच्याकडे दुर्लक्ष करून असे होतो. श्री गुरु सर्वत्र आधी परी कृष्णा आम्हा तूची गती हे असो मज प्रति विभूती सांगे. आता तू मला तू कोणकोणत्या भावानी कुठं कुठं नटून राहिलेला आहेस तुझे विशेष भाव जे आहेत जगतामध्ये आम्ही ओळखावेत असे तुझं अस्तित्व त्याबद्दल तू आम्हाला सांग असं अर्जुन भगवंतांना प्रार्थना करतो आहे. असा विषय आपला चाललेला आहे आणि तो सख्य भक्तीच्या अंतर्गत चाललेला आहे. जी तुझिया विभूती आघविया परी व्यापीती शक्ती दिव्या जिया तिया आपुलिया दावाविया आपण मज. इतरांनी जे जे सांगितलं ते तितकं ठसलेलं नव्हतं. तू जे तुझ्याविषयी सांगतोस ते चांगलंच ठसलं कारण ते सांगत असताना मला त्याविषयीची प्रचिती आली. असं असल्यामुळं तुझ्या ज्या विभूती आहेत सर्वत्र पसरलेल्या ज्या तुझ्या दिव्य शक्ती आहेत त्या देखील आता तूच मला सांग तुझ्याच मुखातून मी ऐकू इच्छितो. जिही विभूती यया समस्ता लोकाते व्यापुनी आहासी अनंता या प्रधाना नामांकिता प्रगटा करी. ठळक ठळक नामांकित दिव्य अशा विभूती तुम्हाला सांग. जी कैसे निया जाणावे काय जाणोनी सदा चिंतावे जरी तूची म्हणो आघवे तरी चिंतनची न घडे. अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे की या विश्वामध्ये सर्वत्र तूच भरून राहिलेला आहेस असं जरी तू मला सांगितलंस, मया ततम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना, सातव्या अध्यायामध्ये, नवव्या अध्यायामध्ये, मत्स्थानी सर्व भूतानी नजाहम तेष्वस्थित, अव्यक्त मूर्तीन अशा मीच हे सर्व विश्व व्यापून राहिलेलं आहे असं विशेष विधान तू जरी केलंस तरी देखील त्या विशेष विधानामधून मी विशेष समजू शकत नाही। मत्ता हा परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय असं सातव्या अध्यायात जरी तू सांगितलंस, माझ्यापेक्षा पलीकडचं असं इथं काही नाही, मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव, जसं सूत्रामध्ये मणी ओवावे तसं हे सर्व जगत मी धारण केलेलं आहे असं जरी तू मला सांगितलंस, तरी देखील प्रत्येक पदार्थ पाहून मला तुझी आठवण होत नाही ही वस्तुस्थिती आहे। आणि पदार्थ पाहूच नकोस, तू मलाच पहा असं जर तू म्हणशील तर मी तुला पाहू शकत नाही। तू जगताकडे लक्ष देऊ नकोस, परमात्म्याकडेच लक्ष दे असं जर तू म्हणालास तर माझं परमात्म्याकडे लक्ष जात नाही, माझी इंद्रिय मला जगत दाखवतात आणि त्या जगतात अव्यक्त रूपाने तूच भरून राहिलेला आहेस असा विवेक प्रत्येक वेळेला मला करता येत नाही। साधकाची अडचण अर्जुन सांगतो आहे, मला तसं करता येत नाहीये, तत्वज्ञानात पुष्कळ असेल, ध्यानामध्ये मी आत्मस्वरूपाशी एकरूपता पावेन आणि मग विवेकानी तेच रूप सर्वत्र भरून राहिलेलं आहे असं ओळखायला तू मला सांगशील पण मला ओळखता येत नाही, मी वारंवार फसवला जातो। माझं मन विषयांवर जाऊन बसतं, तुझ्या खेरीज मला सर्व दिसत, जी कैसे मिया जाणावे काय जाणवनी सदा चिंतावे, जरी तूची म्हणो आघवे तरी चिंतनाची न घडे, आणि अव्यक्त रूपाने तूच भरून राहिलेला आहेस अशा पद्धतीने पाहायचं झालं तर या पाहण्याच्या व्यतिरिक्त या चिंतनाच्या व्यतिरिक्त आणि चिंतन करायला काही सोयच नाही। याच्यापेक्षा अधिक चिंतन या वस्तूचं करताच येत नाही ही माझी अडचण आहे। जर तुला पाहायचं झालं विश्व सारावे परवते मग घेयावे माते तैसा नाही आयते सकटची मी असं तू पुष्कळ म्हणशील पण विश्व बाजूला सारता येत नाही, विश्व बाजूला सारून तुला पाहता येत नाही ही माझी अडचण आहे। असं असल्यामुळे तू जरी म्हणाला सर्वत्र मीच आहे तरी देखील मला तू दिसत नाहीस, माझ्या डोळ्याला रूप दिसतं मी त्याच्याकडे आकर्षित होतो, माझ्या कानाला मधुर असा नाद त्याच्याकडे मी आकर्षित होतो, माझी इंद्रिय आहेत त्या इंद्रियांचे जे विषय आहेत ते मला आकर्षित करतात, आणि या ठिकाणी तू भरून राहिलेला आहेस असं जरी असेल तरी देखील ती निवडानिवड करतात। जर कुरूप असेल तर त्या ठिकाणी परमात्मा अवघड जातं पाहणं, आणि सुरूप असेल रूपवान असेल तर माझ्या मनामध्ये काम निर्माण होतो, परमात्मा पाहता येत नाहीये। आणि अव्यक्त रूपाने सदा तुझं चिंतन करायचं, अद्वैत रूपाने तुला सतत भावना करायची तुझी एवढी माझी शक्ती नाही, आणि अशी भावना करायची म्हणजे ज्या ठिकाणी भावना केली तिथं गोष्ट संपते, त्याच्यापेक्षा अधिक भावना करताच येत नाही, चिंतनीय विषय हा फार मोठा नाही मग असं असेल तर. त्यामुळे त्याचं अधिक काळ चिंतन होऊ शकत नाही आणि एकूण चिंतनच बाजूला पडतं. म्हणून मागा भाव जैसे आपुले सांगितले तुवा उद्देशे सातव्या अध्यायामध्ये बुद्धिर ज्ञानम असो मोहा. भगवंतांनी आपले काही भाव सांगितले सातव्या अध्यायातून हा दहावा अध्याय आलेला आहे. त्यावेळेला तू काही भाव तुझे सांगितलेले होतेस, ते भाव या ठिकाणी तू मला पहा म्हणून सांगितलेले होतेस. मागा भाव जैसे आपुले सांगितले तुवा उद्देशे, तुझ्या उद्देशाने ते भाव पाहिले, कुठेही बुद्धी पाहिली तर परमात्म्याची आठवण यावी, भय अभय पाहिलं तर परमात्म्याची आठवण यावी, सुख दुःख पाहिलं तर परमात्म्याची आठवण यावी म्हणून तू तुझे भाव सांगितलेले होतेस. तुझ्या उद्देशाने आता विस्तारोनी कैसे एक वेळ बोले, आता तशाच प्रकारचे भाव तू परत एकदा मला सांग. जया जया भावाची या ठाई तू ते चिंतिता मज सायासू नाही. अद्वैत वस्तूचं चिंतन करता येत नाही आणि सरसकट विश्वाकडे पाहायचं झालं तर कामना निर्माण होतात. विश्वाकडे तुझ्या भावांनी पाहता येत नाही. ही जी अडचण आहे ती सोडवण्यासाठी जया जया भावाची या ठाई तू ते चिंतिता मज सायासू नाही असा तू भाव मला सांग की त्या भावाकडे पाहून परमात्मा अशी समजूत घालायला मला त्रास होणार नाही, सायास पडणार नाहीत, कष्ट होणार नाहीत. तो विवळ करूनी देई योगू आपुला. अव्यक्त अचिंत्य अक्षर असा तू पण जगद रूपानी झालास, ज्या योगानी त्या योगातला असा भाग सांग की जो पाहताना गंगा नदी पाहिली की परमात्मा आठवेल, ठळक ठळक असं काही सांग. हिमालय पाहिला की परमात्मा आठवेल. तू असे काही मला तुझे भाव सांग, तुझ्या विभूती सांग. तुझ्या योगानेच तुझ्या अचिंत्य शक्तीनेच हे जगत निर्माण झालेलं आहे. त्या जगताच्या ठिकाणी असणारा विशेष स्वरूपामध्ये मी तुला पाहिन असा तुझा भाव सांग, तुझ्या विभूती सांग. विस्तरेण आत्मनो योगम विभूतीं च जनार्दन भूय कथय तृप्तीर्ही शृणवतो नास्ति मे मृतम. तुझा अमृत अशा ज्याचा कंटाळा येणार नाही, ज्या अत्यंत मधुर असतील, ज्याला नाश नाही, अशा विभूती ऐकता ऐकता माझी तृप्ती होणारच नाही असं काही तू मला सांग. मी तृप्त तृप्त होत जाईन. तुझा जो विस्तार आहे त्या विस्तारातल्या ठळक ठळक अशा गोष्टी तू मला सांग. कथम विद्याम अहम योगीम स्वाम सदा परिचिंतयन. मी कुठं जाणावं की ज्या योगाने तू निर्माण झालास त्याचं मी सदा सर्व काळ चिंतन करावं. केशु केशु च भावेशु चिंतोसी चिंत्योसी भगवन मया. माझ्याकडून कोणत्या कोणत्या भावाने तुझ्या बाबत चिंतन घडावं हे सर्व तू मला सांग. आणि पुसलिया जिया विभूती त्याही बोलावया भूतपती येथ म्हणसी जरी पुढती काय सांगो. ज्या विभूती विचारल्यानंतर तू असं म्हणशील की या विभूती सांगितल्यानंतर अनेक अनेक जास्त काय सांगावं असं जर तुला वाटत असेल, सातव्या अध्यायात जे तू सांगितलंस तुझ्याबद्दल संक्षेपाने, तरी हा भाव मनात झणे जाय हो जनार्दना. पै प्राकृताही अमृतपाना ना न म्हणवेची. अमृताचा थेंब मिळाला की अमरता आली, गोडी प्राप्त झाली, हे खरं आहे. पण त्या थेंबापेक्षाही जास्त असं अमृत जर मिळायला लागलं तर कोणी नाही कधी म्हणेल का? याचं उत्तर नाही असं द्यायचं, बरं का? नाही म्हणणार नाही. जसं चहा पिणारा चहांबाज, त्याला जर कधी विचारलं की थोडा, चालेल. तो कधी नाही जसं म्हणत नाही. प्राकृत असला तरी देखील एक थोडासा थेंब अमृताचा मिळाल्यावर समाधान मान्य आहे, पण थेंबापेक्षा जास्त अशी एवढी कुपी नाही म्हणेल, नाही नाही म्हणणार. आणि जेवढा आम्ही चहा पितो त्या कपातून नाही, मग नाही. कितीही जग अर्जुन म्हणतो की नाही म्हणवणार नाही, त्यामुळे तू सांग. जे काळकुटाचे सहोदर, जे मृत्यू भेणे प्याले अमर, तरी दिहाचे पुरंदर 14 जाती. आणि त्या अमृताबद्दल काय सांगायचं? काळकुटाबरोबर निर्माण झालं, विषही निर्माण झालं मंथनातून, आणि अमृतही निर्माण झालं. अशा त्या काळकुटाचा बंधू असलेलं हे अमृत, त्याचं सहोदर. आपल्याला मृत्यू येऊ नये म्हणून देवांनी प्यायलं, मृत्यूच्या भीतीने देवांनी अमृत प्यायलं. आणि आपण अमर झालो अशी भावना त्यांच्या ठिकाणी निर्माण झाली. पण त्या पेयाचा गुण असा होता की ते पेय पेऊन देखील मृत्यू आले, तरी दिहाचे पुरंदर 14 जाती. इतर सामान्य देवांची तर बात सोडून द्या, ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र येतात आणि जातात. दिहाचे पुरंदर म्हणजे इंद्र 14 येऊन जातात, असलं ते अमरत्व त्या अमृताचं. ऐसा कवण एक क्षीराब्धीचा रसू, असा कुठल्या तरी एखाद्या त्या घुसळल्या गेलेल्या क्षीरसागरातून निर्माण झालेला रस, जया वायाची अमृतपणाचा आभासू, त्याला आम्ही अमृत म्हणणार नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अमृतपणाचा आभास आहे, थोडे जास्त जगतात एवढंच. ते जास्त जगतात म्हणून लवकर जे मरतात त्यांच्यापेक्षा ते अमर आहेत असं समजतात. पण ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र येतात आणि जातात, तर बाकीच्या काय म्हणू, देवांची चिल्लर, देवांची तर गणतीच नाही, किती येत असतील किती जात असतील. तयाचाही मिठांशू जे पुरे म्हणून दि, त्याचा देखील गोडवा जर मिळायला लागला, ते अमृत मिळालं तर पुरे असं कोणी म्हणणार नाही पिताना. तया पाबळे याही येतुले वरी, गोडी याची आधी थोरी. इतकं दुबळं असणारं, पूर्ण अमरत्व न देणारं असं ते अमृत पाबळ. त्या अमृताच्या गोडव्याची इतकी थोरवी गायली जाते, मग हे तव अवधारी परमामृत साचे, मग तू जे बोलतो आहेस ते तर तू परमामृताबद्दल बोलतो आहेस। खरच जन्म मृत्यूचं खंडन ज्यांनी होईल त्याबद्दल तू बोलतो आहेस। अमर आहा अमर आहा, खरे की पहा खोटे हो, न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल, कैचा धाक सकळ हे आपुले, देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही। ज्या उपदेशाने खरच परमामृत प्राप्त होतं, जन्म मृत्यूच खंडन होत, जे मंदरा चळू न ढाळिता, क्षीर सागरू न डहुळिता, मंदराचराची रवी करायची ती क्षीरसागरात घालायची आणि मोठमोठे सर्प पाताळात असणारे त्यांची दोरी करायची तो घुसळायचा, असं काहीही न करता जे मंदरा चळू न ढाळिता आपल्या जाग्यावरून दुसरीकडे न्यायचा, मग क्षीर समुद्रात घालायचा आणि घुसळण करायची, क्षीर सागरू न डहुळिता अनादि स्वभावता आईते आहे, हे अमृत जे आहे ते अनादि आहे, याला या परब्रह्माच्या अमृत भावाला हा भाव देखील अनुत्पन्न आहे, हा निर्माण झाला असं नाही, जर आधी असेल तर अंत असेल, पण हा पहिल्यापासून असाच आहे, सदांकदा तो तसाच आहे। या अमृत भावाची जन्म मरण खंडनाची वार्ता कधी निर्माण झाली असं नाही, हा नेहमीच जन्म मृत्यूच्या पलीकडचा आहे। जे द्रव ना नभे बद्ध, जेथ नेणी जती रस गंध, जे भलतया ही सिद्ध आठवलेची भावे, आणि त्या अमृतासारखं हे द्रव स्वरूप नाहीये, हे जे अमृत आहे परमामृत, यांनी बुद्धीला बोध होतो आणि बुद्धीला बोध झाल्यानंतर बुद्धीच्या ठिकाणी आपण जन्म मृत्यू विरहित सच्चिदानंद आत्मा आहोत अशा प्रकारचा बोध भाव निर्माण होतो कायमचा। हे सद्गुरूंच्या मुखातून प्राप्त होतं, हे द्रव नाहीये। आप्तवाक्यांनी हे मिळतं, सद्गुरु वाक्यांनी हे मिळतं आणि सद्गुरु वाक्यांनी ते आत जीवाच्याही जीवामध्ये, अंतःकरणाच्याही अंतःकरणामध्ये तिथं जाऊन ते राहतं, तिथं डंख करतं। शिष्याच्या आत्मचैतन्याला बोध होतो, मनाला नव्हे, बुद्धीला नव्हे, मनाबुद्धीला होतोच, पण मन आणि बुद्धी याच्याही पलीकडे चैतन्यच बोधमय होऊन जात। असं हे परमामृत द्रव नाहीये, ना बद्ध, जेथ नेणी जती रसगंध, द्रव नाहीये म्हणून काही वडी वगैरे देतात की काय खायला, तसंही नाहीये, बद्धही नाहीये। इंद्रिय हे जाणू शकत नाही, रस आणि गंध यांचंही इथं कोणतंही काम नाही। जे भलतया ही सिद्ध आठवलेची फावे, कोणीही असला तरी देखील ज्याला स्वरूपाची जाणीव झाली तो सिद्ध होऊन जाईल, आठवण झाली की सिद्ध होऊन जाईल. सद्गुरू जर काही करत असतील तर सद्गुरू कुठलीही अनाकलनीय किमया करत नाहीत तुमच्या बाबत. सद्गुरू फक्त आठवण करून देतात. तो पुत्र तू वटेश्वराचा, चांगदेव 65 मध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेव महाराजांना शिवाचं स्वरूप सांगितलं आणि त्याचा तू पुत्र आहेस म्हणून सांगितलं. जो अनादी आहे, आदिगुरु आहे, शिवस्वरूप आहे, त्याचा तू आहेस आठवण फक्त करून दिली. आणि ज्याला आठवण होते, समर्थ म्हणतात ना, बहुदा दिसा आपुली भेटी झाली, झाली आठवण झाली. कधी बाहेर पडलो तो कोण जाणे या बोधातून, आणि जीवरूपाने फिरत होतो. पुनरपी जननम, पुनरपी मरणम, पुनरपी जननी जठरे शयनम. फार दिवसांनी आपली स्वतःची भेट झाली. विदेहीपणे सर्व काया निवाली, आणि देहरहित आत्म्याच्या भावनेनी सर्व काया देखील शांत होऊन गेली, सुखावली, निघून गेली. कोणीही असो, भलतयाही असो, पण तो सिद्ध होऊन जातो आठवल्याबरोबर. आपण जी साधना करतो आहोत ती साधना केवळ आठवणीकरता करतो आहोत. ते एकदा आठवलं गेलं की काम संपलं. आपल्याला भ्रांती पडलेली आहे, आपण विसरलेले आहोत. जयाची गोठीची ऐकत खेवो, ज्याच्या संबंधीची गोष्ट ऐकताना जे आपण ऐकत आहोत त्या वस्तुस्थितीशी जर खेव पडली, आलिंगन झालं, आघवा संसारू होय वावो, तर सर्व संसार हा वृथा होऊन जातो, वाव होऊन जातो. संसार नाही असं होऊन जातं. बळीया नित्यता लागे येवो आपण पेया, आणि आपण नित्य स्वरूप आहोत. आपण अनित्य नाही, सर्व शक्तिमान प्रभूशी आपण समरस आहोत, एक आहोत. आपण शांत स्वरूप आहोत, आपण समाधान रूप आहोत. अशा प्रकारचा बळकट भाव निर्माण होतो. जन्म मृत्यूची भाख हरपोनी जाय निशेख, आत बाहेरी महासुख वाढोची लागे. आधी आत महासुख प्राप्त होतं. आदौ ब्रह्माहम अस्मि, आधी आत मी ब्रह्म आहे हे समजतं. कोणाला समजतं? त्याला स्वतःला समजतं. मनाखेरीज, इंद्रियांखेरीज, तर्काखेरीज, अतिजीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे तेथे तर्क संपर्क तोही नसाहे. थोडा तर्क देखील तिथे शिल्लक राहत नाही. थोडं देखील विचारांचं कंपन आत्मस्वरूपापासून दूर घेऊन जातं. निष्कंप चैतन्य अत्यंत शांत प्रगाढ़ अशी आत्मस्थिती त्यावेळेला प्राप्त होते। असं प्रथम आत होतं, त्यावेळेला इंद्रियांची जाणीव जाते। पायांनी चालायचं आहे ही जाणीव तर कधीच गेलेली असते, हाताने काम करायचं आहे ही जाणीव तर कधीच गेलेली असते। फक्त एक जाणीव राहू शकते अशा स्थितीमध्ये, ती म्हणजे आवाजाचं भान। कित्येकांचा असा समज आहे की ऐकूही यायला नकोय, अशा स्थितीमध्ये आवाज ऐकू येऊ शकतो, कारण तेवढं एकच इंद्रिय बंद होत नाही माणसाचं। पण कानावर आवाज आला आणि जर तुमच्या मेंदूपर्यंत त्याची संवेदना जाऊन मेंदूनी तो लक्षात घेतला तरच त्याचा त्रास होतो, मग त्यासंबंधी विचार उठायला लागतो। ती प्रक्रिया घडत नाही, आवाज येतो आणि गोष्ट संपते, तुम्ही ऐकता आणि विसरून जाता। अशा वेळेला कानही बंद होतात, म्हणून इंद्रिय बंद होतात। सर्व जाणीव चिदाकाशात जाऊन थांबते। चिदाकाशाच्या खाली शरीर आहे की नाही थोडा विचार जेव्हा असतो तेव्हा शरीराची किंचित जाणीव असते, पण मधून मधून तो थोडा किंचित विचार देखील नाहीसा होतो तेव्हा शरीराची जाणीव नसते। हे मधून अधून घडतं, मधून अधून देहाची जाणीव असते। अशा रीतीने जेव्हा देहाची जाणीव नसते केवळ चिदाकाशाचा भाव असतो, चिदाकाशात आत्मस्वरूपाचा भाव असतो, सर्व विचार तरंग वृत्ती थांबलेले असतात, आपोआपच श्वास देखील निरुद्ध होऊन जातो। देह भावना नसल्यामुळे वासना नसते, मनाचं अमन वृत्तीरहितता निर्माण झालेली असते आणि श्वासगती निरुद्ध झालेली असते। अशा वेळेला क्षणमात्र त्या सुखाचा प्रत्यय येतो, क्षण दोन क्षण चार क्षण खाली येतो, परत थोडे श्वास चालू होतात, परत तरंगरूपाने किंचित विचार उठतात, परत थोडं देहाचं भान निर्माण होतं, परत त्या ठिकाणी जाऊन थांबतो। असं जाणं येणं वारंवार घडता घडता एक वेळ अशी येते की जरा जास्त काळ तिथं थांबता यायला सुरुवात होते। त्यावेळेला मात्र तो पूर्णपणाने सुखरूप होऊन राहतो, पूर्ण निश्चिंत, भयरहित, शांत, त्यालाच नंतर आनंद असं म्हटलं जातं। त्या स्थितीतून खाली येतं तेव्हा तो म्हणतो काय बरं वाटलं, एकदम आनंद। पण त्या ठिकाणी वृत्तीच्या अंगाने आनंद नसतो, आनंदाचा भोग भोगण्यासाठी देखील कोणी शिल्लक नसतो। आणि शांत ही वृत्ती नसते तर स्थिती असते, ती आत्मस्थिती असते। अशा प्रकारे आत सुख भरून राहिलेलं आहे आणि ते ज्या सुखाचा कधीही कंटाळा येत नाही असं सुख तो सतत भोगत राहतो. या अवस्थेतून तो जेव्हा खाली येतो मधून अधून, रोजच्या ध्यानामध्ये अशी अवस्था कोणाला येत नाही, पण मधून अधून अशा अवस्थेला साधक प्राप्त होतो. अशा प्रगाढ ध्यानातून खाली येत असताना त्या शांतीचा त्याच्या चित्तावर संस्कार होतो, बुद्धीवर संस्कार होतो, अंतःकरणावर इंद्रियांवर संस्कार होतो. आत परमात्म्याचं ज्ञान स्पष्टपणाने प्रकाशित होतं. आणि इंद्रियद्वारा ते ज्ञान बाहेरी फाकायला सुरुवात होते. मग तो पाहतो तेव्हा अत्यंत प्रेमाने पाहतो. त्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी 13व्या अध्यायात केलेलं आहे. तो चालतो कसा, बोलतो कसा, आता तो ज्याच्याशी बोलतो तो जे विश्व पाहतो ते तो ज्या विश्वाला ऐकतो त्यावेळेला आत्मस्वरूपाच्या स्मृतीतच तो या सगळ्या गोष्टी करतो. एवढंच नव्हे तर विश्वामध्येही तेच तत्व कोंदून राहिलेलं आहे अशा प्रकारचा एक व्यापक भाव त्याच्या ठिकाणी हळूहळू निर्माण व्हायला सुरुवात होते. हे सगळं अतिशय हळूहळू होतं. तुम्हाला किती घाई झाली आहे त्याच्यावर ते अवलंबून नाहीये. जसं तुम्ही नारळाचं झाड लावलं आणि मग पुढच्या वर्षी फळ यायला पाहिजे, येणार नाहीये. आंब्याचं झाड लावलं, येणार नाहीये. ते योग्य वेळेला जसं येणार आहे तसं या सगळ्या गोष्टी ट्रान्सफॉर्म होत होत हळूहळू तुम्हाला बाहेर देखील तेच सुख भरून राहिलेलं आहे. त्या आनंदमयी मां म्हणत असत ना, वही तो है, तसा तोच सर्वत्र भरून राहिलेला आहे असा भाव निर्माण व्हायला सुरुवात होते. तेव्हा आत जे सुख आहे तेच अविरोधपणाने बाहेरही आहे अशा प्रकारचा विशेष भाव निर्माण होतो. जन्म मृत्यूची भाख हारपोनी जाय निशेख, आत बाहेरी महासुख वाढोची लागे. आणि हे चढत्या वाढत्या श्रेणीने वाढत वाढत राहतं, याला ओहोटी नाही. जे हाता आलिया तरी न वचे, भोगिताही न वेचे, वरी विटेही ना. या सुखाला वीट नाही, इंद्रियांच्या सुखाला वीट आहे पण या सुखाला वीट नाही. भोगल्यानंतर भोग संपतो, जेवण संपतं, तृप्ती प्राप्त होते. इथं समोरचं जेवण संपतच नाही आणि तृप्ती देखील वाढत जाते. आणि एकदा हातात आलं की निसटत नाही. कधी कधी साधकाला असं होतं की माझं ध्यान चांगलं लागलं आणि आता 15 दिवस झाले मला परत चांगलं ध्यानच लागलं नाही. अचानक एक दिवस सुदिन उगवतो, ती सद्गुरूंची कृपा समजा, त्यावेळेला परत चांगल्या ध्यानाचा अनुभव येतो. एकदा आलं आणि हातातून सुटलं असं कधी होत नाही. तशा प्रकारची स्थिती निर्माण झाली, जसं विशिष्ट ते काय म्हणतात सिस्टीम निर्माण झाली की पाऊस पडेल, एरवी नुसते ढग येतील आणि जातील. काय ते सिस्टीम म्हणजे प्रभा आली का इथे एकदा तिला मला विचारायचंय. किती पेपरमध्ये आपण वाचतो पावसाला उशीर, ढग तर येत आहेत आणि जात आहेत आणि ते असं म्हणत असतात की ती सिस्टीम अजून तयार व्हायची. तशा प्रकारे तुमच्याही ठिकाणी एक अशी सिस्टीम तयार होते हळूहळू हळूहळू आणि परत एकदा ते चांगलं ध्यान होतं. ते हातातून निसटत नाही, मिळालं की मग दैवकत्या जरी सेविजे तरी ते आपणची होऊन ठाकीजे, हे वाढत राहिलेलं महासुख दैवगत्या आपण सेवन करत असताना लक्षात येतं की खरं म्हणजे आपणच ते आहोत. ते सुख वेगळं आहे आणि मी ते मिळवतो आहे असं नाही, तर ते माझ्याच ठिकाणी आहे. ते तुझं देतात चित्त माझे पुरे म्हणू न शके असं माझ्याच ठिकाणी मला जे सुख मिळत आहे मीच सुखरूप होऊन गेलेलो आहे. ते तुला देत असताना, तुला उपदेश करत असताना, तुला सांगत असताना माझं चित्त आता पुरे असं म्हणत नाही. आणि अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे की असं माझं सुख मी जे मिळवतो आहे ते तुला देण्यासाठी त्याचा तू उपभोग घे. शिष्य जे सुखरूप होऊन राहिलेला आहे त्या सुखाचा सद्गुरूंनी उपभोग घेण्यासाठी कितीही घ्यावा, माझं चित्त आता पुढे म्हणत नाहीये. इथे सद्गुरू शिष्याला देतात आणि शिष्याला असं वाटतं की कधी देतील आणि अजून अजून द्यावं, तर अर्जुन म्हणतो माझी पूर्णता अशी होऊन राहिलेली आहे की त्या पूर्णतेने तुला जे सुख मिळत आहे तर ते सुख तुला देत असताना अजून अजून द्यावं असं मला वाटतं. खूप फरक आहे या दोन भावनांमध्ये. तुझे नामची आम्हा आवडे सख्य झालं सुरू, वरी भेटी होय आणि जवळीक जोडे. नाम आवडतं पण ते नाम ज्यांनी धारण केलेलं आहे तो जर भेटला तर. नाम आवडतं ठीक आहे, गोविंद नाम आवडतं, श्रीकृष्ण नाव आवडतं, पण ज्याचं नाम आहे तो जर येऊन भेटला तर नामच किती आवडतं. या आवडीच्या पुढं ज्याचं नाम आहे त्याची भेट होते. वरी भेटी होय, भेट झाल्यानंतर अगदी प्राकृत गोष्ट सांगतो म्हणजे या सगळ्या ज्या उंचीवरून चाललेलं आहे हे त्याच्यात न बसणारी एक गोष्ट सांगतो. नुकताच पुण्यात आलो होतो आणि एक रणजी ट्रॉफीची मॅच होती आणि खूप आकर्षण होतं पुण्यात. लहानपणापासून पुण्याचं आकर्षण, पुण्यात कधी राहिलेलं नव्हतो. सायकल घेतली नेहरू स्टेडियमच्या, तिथं एक चक्कर मारायची म्हणून गेलो. तिकीट काढायचं नव्हतं, मॅच पाहायची नव्हती, काही नव्हतं. पण कसं असतं वातावरण याचीही कल्पना नव्हती खेड्यात राहून. आणि तिथून बाजीराव रोडने आत्रे सभागृहाकडून जाताना एक बजाजच्या स्कूटरवरून मनुष्य गेला, त्याच्या जर्किनवर इंडियन क्रिकेट असं मागं पाठीवर लिहिलेलं वाचलं. मी म्हटलं काय क्रिकेट फीवर असा की इथं लगेच आले लोकांचे इंडियन क्रिकेट म्हणून मॅच पाहायला चालले लोक. असं एक मनात आलं की क्रेज कशी असते असं काहीतरी वाटलं. त्या वयातली गोष्ट आहे. तसंच पुढे गेलो तो माणूस कधीच निघून गेला होता पुढे. आणि सारसबागेच्या तिथं जिथून तो एंट्रन्स आहे, एंट्री आहे, तर तिथं पुष्कळ गर्दी होती. म्हणून लांब सायकल लावली आणि तिथं गेलो. तर असाच पाठमोरा इंडियन क्रिकेट तोच मनुष्य सह्या देतोय असं पाहिलं. थोडं बाजूनी जाऊन पाहिलं तर सुनील गावस्कर होता. गावस्कर सह्या देत होता. तेव्हाची गोष्ट आहे, तेव्हा क्रिकेट प्लेयर असे बंदोबस्तात फिरत नव्हते. स्कूटरवरून कोणाला तरी भेटायला गेला असेल आणि मॅचच्या आधी स्टेडियमवर चाललेला होता तर त्याला गाठून लोक सह्या घेत होते. तर मला केवढं विशेष वाटलं असेल तुम्ही कल्पना करा. आपण ज्याचं नाव ऐकतो तो जर भेटला, दिसला तिथं, भेटला तर नाहीच, जवळ जाता तर, आणि एवढा मी जवळ जाणार नव्हतोच, लांबूनच आपलं बरं वाटलं मला. तर तुम्ही ज्याचं नाम घेता आवडीनी तासन तास वर्षानुवर्ष त्याची भेट आणि जवळीक जोडे आणि मग नंतर त्याच्या जवळीकेलाही तुम्ही जाऊन पोचलात, त्याची जवळीक देखील व्हायला लागली. पाठी गोठी सांगसी, सुरवाडे आनंदेसी, आणि एवढेही होऊन मोठ्या आनंदानी उत्साहानी उपदेश देखील करायला लागला. अर्जुनाचं भाग्य केवढं आहे बघा. आता हे सुख काहीसया सारिके, आता हे सुख कशासारखं आहे म्हणून सांगायचं. काही निर्वचेना मज परितोखे, या आनंदांमध्ये मला काही सुचत नाही याच्याबद्दल काय आणि कसं सांगायचं. परी येतुले जाणे ये, जे येणे मुखे पुनरुक्तही हो, पण एवढं मी जाणतो की तुझ्या मुखाने पुनरुक्ती देखील वारंवार होवो, कारण त्याच्यामध्ये फार आनंद आहे. तू पूर्वी सांगितलेलं असलंस तरी परत एकदा सांगावं. पुनरुक्तीनी मी असं पाहिलं की स्वामीजींकडं, स्वामीजींचं निरूपण करत असताना जेव्हा जेव्हा ते आत्म्याविषयी बोलायला लागायचे तेव्हा कान टवकारून ऐकणं व्हायचं. असं कधी वाटायचं नाही की ही पुनरुक्ती चालली आहे. ध्यानाच्या प्रक्रियांबद्दल बोलायला लागायचे कधी कधीच कंटाळा नाही. इतकं ऐकावं असं वाटायचं, कारण पुनरुक्तीनीच फायदा होतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हागा सूर्य काय शिळा, रोज उगवतो म्हणून काय शिळा म्हणायचं की काय त्याला. अग्नी म्हणो येत आहे ओविळा, काल सोहळा होता आणि आज ओवळा झाला असं अग्नीला म्हणायचं. तो पवित्रच, तो सदा सर्व काळ सोहळा म्हणजे पवित्र. का नित्य वाहत या गंगा जळा पारसेपणे असे, नित्य वाहणारा वाहणार गंगाजळ काय पारस असत, आम्ही पारस असतो. रात्री झोपून उठतो त्याच्या आधी मागच्या दिवशी सकाळी आंघोळ केलेली असते, म्हणजे किती पारस होतो बघा. तो सगळा दिवस जातो, रात्र जाते, त्यामुळे आम्ही भरपूर पारस होतो. पण गंगाजळ कसं पारस होईल, तू आ स्वमुखे जे बोलिले ते आम्ही नादासी रूप देखिले. तू स्वमुखानी जे जे बोललास ते ते आम्ही तुझ्या शब्दाबरोबर शब्दचित्र देखील पाहिलं. श्री कृष्ण जे जे बोलत होते त्या त्या सर्वांचं रूप श्रीकृष्णच होते. त्याच्यातूनच नाद निघत होता आणि रूप देखील तेच होते. प्राप्त पुरुषाचं वर्णन करत असताना आणि कोणाचं वर्णन चाललेलं नव्हतं, त्यांचंच वर्णन चाललेलं होतं. आम्ही नादाची रूप देखील आजी चंदन तरुची फुले तुरंबित आहो मा. काय ज्ञानेश्वर महाराज घेतात. अशा प्रकारे आम्ही सध्या चंदनाच्या वृक्षाला आलेली फुलं त्याचा सुवास घेत आहोत. इतके सुखात आहोत, इतके भाग्यवान आहोत. तया पार्थाची या बोला सर्वांगे श्रीकृष्ण डोलला. इतका उत्तम बोलला की मोठा सुखावून श्रीकृष्णांना देखील डोल प्राप्त झाला. म्हणे भक्ती ज्ञानाशी जाहला आदरू हा, आता हा आदर झाला भक्ती ज्ञानाचा असं श्रीकृष्णांना वाटायला लागलं. ऐसा पती कराची या तोषा आतू, ज्याचा पत्कर घेतलेला आहे त्याला तोष होतो आहे ते पाहून प्रेमाचा वेगू उचंबळ तू. सायासे सावरुनी अनंतू काय बोले. जो पत्कर घेतला तो मोठ्या त्यामुळं अत्यंत प्रेम उचंबळत आलं. ते प्रेम मोठ्या सायासाने कष्टपूर्वक प्रयत्नपूर्वक आवरून श्रीकृष्ण काय म्हणायला लागले. हंत ते कथयिष्यामी दिव्या ही आत्मविभूतया. ऐक दिव्य अशा माझ्या स्वतःच्या विभूती मी तुला सांगतो. प्राधान्यतः कुरुश्रेष्ठ नास्त्यंतो विस्तरस्य मे. माझ्या विस्ताराला अंत नाही त्यामुळे प्रधान प्रधान अशा विभूती मी तुला सांगतो. आणि पहिली विभूती सांगितली अहम आत्मा गुणाकेश सर्वभूताशय स्थितः. आपल्याशी संबंधित विभूती सांगितली. सर्वभूत मात्रांच्या अंतर्यामी असणारा आत्मा ही माझी पहिली विभूती आहे. अहम आत्मा गुणाकेश सर्वभूताशय स्थितः. सर्वभूत मात्रांच्या आत स्थित असणारा, फक्त मनुष्य मात्रच नाहीत, सर्व भूत मात्रांच्या आत जो जीवभावाला आलेला आहे तो पण मुळात आत्मा असलेला तो, ही माझी पहिली विभूती आहे. अहम आदिश्च मध्यंच भूतानाम अंत एवच. आणि मग विभूती सांगायला सुरुवात झाली. या विभूतींमध्ये यादवांमध्ये वासुदेव कृष्ण मी आणि पांडवांमध्ये धनंजय मी अशी विभूती सांगितली. ती मोठ्या प्रेमभरांनी सांगितली. ते आपण पुढच्या वेळेला बघू. तिथं पांडवानाम धनंजया हा याच्यात कधी कधी व्यक्त होतं की अर्जुनाच्या अंगाने भगवंतांच्या बाबतचा सत्य भाव, या ठिकाणी भगवंतांचा अर्जुनाच्या बाबत असलेला सत्यभाव प्रगट झाला. काय कसा आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंता।